नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेचं कामकाज आज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेचं कामकाज कालच संस्थगित करण्यात आलं होतं, त्यामुळे संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित झालं आहे. तत्पूर्वी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्तावावर राज्यसभेत झालेल्या चर्चेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर दिलं. भारताची राज्यघटना ही प्रत्येक सरकारसाठी दीपस्तंभासारखीच मार्गदर्शक असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. राज्य सरकारकडून सर्व वारकऱ्यांचा विमा काढला जाईल, तसंच वारीतल्या वाहनांना येत्या 21 जुलैपर्यंत टोलमाफी केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. विधिमंडळाच्या आवारात आज ते वार्ताहरांशी बोलत होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्र देण्यासाठी अर्ज भरून घेण्यासाठी महिलांची अडवणूक केली तर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभाराचा प्रस्ताव आज विधान परिषदेत एकमताने मंजूर केला. तत्पूर्वी या प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. राज्याची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून गुंतवणुकीच्या बाबतीतही राज्य अग्रेसर आहे असं सांगून राज्यातले विविध प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा खोटा प्रचार विरोधक करत असल्याची टीका त्यांनी केली. त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभाराचा प्रस्ताव आवाजी मतदानाने एकमतानं मंजूर करण्यात आला. पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही अशी ग्वाही मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली. अशा शाळांचं एकत्रीकरण करून समूह शाळा सुरू करण्याची तरतूद नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे, मात्र तसं काही करण्याचं सरकारचं धोरण नाही. अशा शाळांचं फक्त सर्वेक्षण सुरू आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. सभागृहात आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल निलंबित झालेले विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. आपल्या निलंबनाचा फेरविचार करावा अशी विनंतीही त्यांनी उपसभापती नीलम गोर्हे यांना पत्राद्वारे केली आहे. दानवे यांच्या निलंबनाचा फेरविचार करण्याची मागणी अनिल परब यांनी सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात केली. निलंबनासंदर्भात फेरविचाराचा निर्णय अद्याप विचाराधीन आहे असं यांनी नंतर सांगितलं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 545 अंकांची वाढ झाली आणि तो 79,987 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचं निफ्टीही 163 अंकांची वाढ नोंदवत 24,286 अंकांवर बंद झाला. आज व्यवहार सुरू होतानाच सेन्सेक्सने विक्रमी 80,000 टप्पा पार केला होता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.